प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकु माशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
सच्चो सरी येशु नांगईव सहारो मंदी सच्चो सरी येशु नांगईव सहारे मंदी परेशानी तकली माड सिदानु वचन केंजन से
सच्चो सरी कार्यक्रम तुन केंजन वालेड सब बई भाईडू नंसे लखनु प्रभु ईशु ना पवित्र नाम ते मेकुन सब तुन नवा सेवा अने अन्ना आशा क्या तो ना कि इमट मावा निटाइद सच्चो सरी बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन केंजन लाई तैयार है इट होए प्यारो केंजन वालेडिट बहुन मेकुन मालूम है कि इव द्यंग ने अमट अपनो बाइबल अध्ययन ता कार्यक्रम ते नयो नियम तल पवित्र पोथी ता आखिरी किताब प्रकाशन पड़ोड़ा किताब तल अपनो अध्ययन तुन उन्दे खाक नल किसरे मातुड़म ते वड़ संग वालेडिट सबसे पहले अमट प्रभु ईसुन से प्रार्थना की कम ते इमट बिना संग ने प्रभु से इउन बिनती किसे सकमाई तुड़ेट ते वोल मीवा भी जीवतुन पुरो रीति तल बदले किस नुल उन्डे मीवा भी जिंदगी ते पड़ंग पड़ंग अनेचम बोकाम कुनु क्या नुल तिवड़ इंग अमट सब प्रार्थना की सिकुन प्रभुन से बुद्धि नि समस्तुन तलख कोम इत पूरा दुनिया तुन घड़े कैन वाले मौल सच्चो नि जीव तो प्रभु नि अमट सब उन्दी मेला फिर नि करुण वाई तुलम उन्डे अमर निकुन सच्चो मन तल खूब धन्यवाद से अतुलम बाड़ी की इम माकुन अबे तक अच्छा बल रितु नि उन्डे वायन वाले सब दुख तकलीफ उन्डे मुसीबत तल भी बचेक सिकुन इतु नि ते इत तो निवा मा परो दया नि प्रेमांत ओंडे मावा जिंदगी ते उन्दी ओंडे नयो दिया तुन जोड़े की सीती ते इव सब मांदिन लाई भी अमर निकुन सच्चो मन तल खूब धन्यवाद से आतो प्यार प्रभु नि इत बखत ते मावा नि सिबिन ते कि ने टंग निवा इव पवित्र वचन कनु केंजन वाले ढल्ले बल्कि अवन परो ताक सके माई कुन ते इवन मावा पवित्र आत्मा ता जरिये तल मदद कीम धन्यवाद प्रभु नि इम्मा मावा बिंती तुन गेंजती अमर निकुन सब मादिंग लाई धन्यवाद सीता के इत बिंती तुन ईसु मसीह ना नाम ते तलक की तोना आमीन प्यारो भैडी टन से लखनेट पिज्जड़ा कार्यक्रम ते अमट नयो नियम तल प्रकाशन ता किताब तले अदेना उन्दी पाड़ता उन्दी वचन तल अरे कुन नालूं वचन लुगोस विचार की तम अने नेड अमट अपनो कार्यक्रम ते प्रकाशन ता किताब तले अदेना उन्दी पाड़ता संयोग निसार वचन न पर्रो नेड अमट विचार की कम तेन मिही नल उन्दी मेला फिर अरिकुन वातो ना प्रभु ईशु ना इव सच्चो नि जीवतो वचन कनु ते प्रभु न जीवतो वचन ते लिखे माताई की बोल मानवाल इंसान तपर विश्वास क्या तो लई ते बोल तो सराप वाले मानवाल अंदुल पर बोल इंसान परमेश्वर तपर भरोसा हिरु तलई ते बोल धन्य अंदुल अने मेकुन ख्याल होए कि पिज्जड़ा कार्यक्रम ते अमट एसिया मानियर मुलुक तबारे ते भी विचार किसी मत तोड़म उन्हें अमट इद मांदे तुन भी उड़ताम कि येड़ूंग मंडलिंग पढ़ांगी खास है उन्हें यू मंडलिंग दूसरो मंडलिनू केपन वाले आंदू ते नैंड अमट मुन्ने ढहसत पर रो विचार की कम एसिया आद मुलुक तबारे ते ही बापी लिदिया मीसिया केरिया उन्डे फ्रिगिया मुलुक भी शामिल है ते इधन मतलब है कि एशिया उन दिपड़ा मुलुक हलायो हल्ले बल्कि ईपी तो पूरो एशिया मानियर मुलुक तूने शामिल किया तोड़ाई ते गमाकुन बते की तोड़ाई कि ಎಸಿಯಮಾನ್ ಯರ್ ಮುಲುಕ್ ಇಂಜಿಕೊನ್ ಪ್ರಭುನ ಎ ದುನಿಯಾತೆ ವಾಯನ ಮುನ್ನಡ ನಾಲುಂಗಿಗು ಲುಗುಸ್ ಇದನ್ ಕಾಮ್ತೆ ಅಲಿಯೆಂದುಳ್ ಪರಿಪಿ ಇಂಗ ಏಸಿಯ ಮಾನಿಯರ್ತ ಪೂರ್ವ ಪಳ ಮುಲುಕ್ ಶಾಮಿಲೈ ಉಣೆ ಮುನ್ನೆ ಪ್ರಕಾಶಂತ ಕೆತಾಬದೆನ ಉಂದಿಪಾಡ್ತ ಸಯುಂಗ್ ವಚಂತ ಯಹುನಲ್ಮಾಕುನ್ ಇವನ್ ವ್ಯಾಶ್ಚರ್ಯ ಮತ್ತೊಲೈ ಉಂಡೆ ಯದಿ ಮೇಕರುಂ ಪವಿತ್ರ ಪೂರ್ತಿ ಹೋಯಿತೆ ಇಮಡ್ ಬಿನಾ ಸಂಗ್ನೆ ಇದ್ ವಚಂತುನ್ ಹುಡ್ಸಿ ಸಕೆ ಮಾಯ್ ತೋಡಿಟ್ ತ್ಯನ್ ನಮಿ ಹಿನ್ನಲ್ ಇದ್ ವಚಂತುನ್ ಪಳೆ ಮಸರೆ ಮಾತೋನ ತೀಗ ಇವನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ಅನೆ ಈಸು ಮಸೀನ ಖಾಕನಲ್ ಬೋಲ್ ವಿಶ್ವಾಸ್ ತಲಾಯೋಕ್ ಗವಾ ಅನಿ ಸಾಸಿ ಪಿಸಿ ತೇದನ್ ವಾಲಡ್ ಇಪಿ ಮುನ್ನೆ ಅಂದುಲ್ ಅನೆ ಸಾರ ದುನಿಯಾ ತೋಡ್ಸಪ್ ರಾಜಲೋಳ ರಾಜಲ್ ಆಂದುಲ್ ಉಲ್ವಾಕನಲ್ ಪ್ರೇಮಿ ರೀತೋಲ್ ಉಲ್ತನ್ ಮ ನತ್ತು ಡಲ್ ಮಾಕುನ್ ಮಾವ ಪಾಕುನಲ್ ಛುಟ್ಕಾರ ಸೀತೋಲ್ ತೀಗ ದಯತಲೈ ಯುನಾನಿ ಪಾರ್ಸಿತೆ ಉಂದಿ ಅಲಗ್ ಮಾಂದಿ ವಾತಾಯಿ ಒಂಡೇದ್ ಯೂನಾನಿ ಪಾರ್ಸಿತೆ ಅವಭಗತ್ತ ಮಾಂದಿ ಅಂದ್ ಯಾನಿಕೆ ಮಾನ್ ಸಮಾನ್ ಜ್ಞಾನ ಮಾಂದಿ ಒಂಡೆ ದುಸ್ರು ಮಾಂದಿ ವಾತಾಯಿ ಸಾಲೋಮ್ ಅನಿತ್ ಇಬ್ರಾನಿ ಪಾರ್ಸಿತೆ ಮಾನ್ ಸಮಾನ್ ಕ್ಯಾನ ಮಾಂದಿ ಅಂದ್ ಒಂಡೆ ಶಾಂತಿ ದಯಾತಲೆ ವಾಯ್ತಾಯಿ ಅನಿ ನೆಣ್ ಮಾವಂಗ್ ಸಬ್ ಬರ್ಕತ್ನ ಜರಿಯ ತಲ್ ದಯಾಯಿ ಅಂದ್ ಒಂಡೆ ಪ್ರಕಾಶಂತ ಕಿತಾಬ್ ಪರಮೇಶ್ವರ್ತ ದಯಾನಿ ಶಾಂತಿ ದಬಾರತೆ ಮಾಕುನ್ ಬತೆಗಾತಾಯಿ ತೆ ಇದನ್ ಲೈ ಜಬ ಮಟ್ ಇದ್ ಕಿತಾಬ್ ತ ಅಧ್ಯಂತುನ್ ಕಿಸಿರೆ ಮಾತುಳಂ ತೆ ಮಾಕುನ್ ವರಿತಾನ ಜರೋ ಥೈಲೆ ಒಂಡೆ ಮಟ್ ಅಪ್ನು ಅಧ್ಯಂತ ಭಕತ್ ಅಪ್ನು ಜೀವಾಂಗ್ನೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಶಾಂತಿ ತುನ್ ಹುಡ್ಸಿ ಸಕೆ ಮಾಯ್ತುಳಂ ಅನೆ ಮುನ್ನೆ ವಚನ್ ತೆ ಮಠ್ ಹುಡಿ ತುಳಂ ಕಿ ಯೌನನ ಖಾಕನಲ್ ಆಸಿಯತೆ ಎಡು ಮಂಡ್ಲಿಂಗ್ನ ಪಡೋಡೆ ಬೋಲ್ ಇಂಗ ಅಂದುಲ್ ಅನೆ ಮುನ್ನೆಟಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಅನೆ ಹಮೇಶ ಮದಾನುಲ್ ಉನ ಖಾಕನಲ್ ಮಿಕ್ಕುನ್ ದಯಾ ಅನಿ ಶಾಂತಿಯಾಯಿ ಅನೆವ್ ಯೋಡು ಆತ್ಮಂಗ್ನ ಖಾಕನಲ್ ಬೌವನ ರಾಜ್ಗಾದಿ ಸಾಮು ಮದತಾಂಗ್ ತೆ ಇದು ವಚನ್ ಮಾಕುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವು ಮರ್ರಿ ಇಸುಮಸಿಯಲ್ ಒಂಡೆ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮತ್ತ ಬಾರೆತೆ ಬತೆಯಾತಾಯಿ ಒಂಡೆ ಏಳು ಆತ್ಮಂಗ್ ಭಿ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮತ ಬಾರೆತೆ ಬತೆಗಾತಾಂಗಯಿ ಒಂಡೆ ಶಾಯದ್ ಈ ಟೌಡಿ ತ ಏಳು ದೀಪ್ನ ಬಾರತೆ ಭಿ ಹೋಯ್ ತ ಇವೇನ ಬಾರತೆ ಮಠ್ ಮುನ್ನೆ ವಿಚಾರಗಿ ಕಾಮ್ ತ ಇಗ ಮಠ್ ಹುಡಿ ತೊಳಂ ಕಿ ಬೋಲ್ ಮತ್ ತೋಲ್ ಒಂಡೆ ಬೋಲ್ ವಾಯನ್ ವಾಲಯಿ ಇದಕ್ಕೆ ಸ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಅಮರ್ ಆಯನ ಅನಿ ಬದಲಾವ್ ತೋನ್ ಉಜಾಗರ್ ಕ್ಯಾತಾಯಿ ತ ಈಗ ವಚಂತ ಬಿಲ್ಕುಲ್ ಸಾಪ್ ರೀತಿ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅಮರೈ ಒಂಡೆ ಉಲ್ ಬಪ್ಪೊಳೆ ಬಿ ಅಲ್ ಬದಲೆ ಮಾಯೋಲ್ ತೀಗ ಜರಸೊ ಧ್ಯಾನ್ ಸಿಮ್ಟ್ ಕಿ ಮೂನ್ ಮಾಂದಿನ ಬಾರೆತೆ ಮಾ ಕೊನೆಗ ಬದಗಿತ್ತೊಳೈ ಯಾನಿ ಕಿ ಹರೇಕ್ ಸದಸ್ಯನ ಬಾರೆತೆಗ ಅಮ ಠುಡ್ಕಂ ಈಸುಮಸಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಲ್ ವರ್ರೊಲ್ಲೆ ಅನಿ ಪ್ಯಾರು ಮರ್ರಿ ಆಂದುಲ್ ಒಂಡೆ ಏಳು ಆತ್ಮ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ತ ಬಾರೆತೆ ಮಾಕುನ್ ಬತೆಗಾತಾಂಗೈ ಜೋ ಕಿ ಬೋಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಒಂಡೆ ಬೋಲ್ ವಾಯನ್ ವಾಲೆ ಪ್ಯಾರು ಭಯಡಿಟನ್ ಸೇಲಕ್ ನೆಟ್ ಅನಿ ಇದ್ ಮಾಂದಿ ಮಾಕುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವು ನ ಬಾರತೆ ಬತೆಗಾತಾಯಿ ಇಗ್ಗ ಮಠ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವು ಪರಮೇಶ್ವರ್ ತುಲ್ ಮರ್ರಿ ಪ್ರಭು ಯೀಸುಮಸಿ ಒಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ತುನ್ ಅಮಠ್ ಹುಡಿ ತೊಳಂ ಅನಿ ಮೂಂದ್ ರಂಗ್ನ ಚಿತ್ರೈಗ ಮಾಕುನ್ ದಿಸಿತಾಯಿ ನಾವುಡ್ ಪ್ಯಾರೋಡಿಟ್ ನೈವ್ ನಿಯಮ್ ತೆ ಪ್ರಕಾಶಂತ ಕಿತಾಬ್ ಅದೇನ ಉಂದಿಪಾಡ್ತ ಸಯ್ಯೋಂಗನಿ ಸಾರು ಇವರಣ್ ವಚನಕ್ ನಿಮಾಕರು ಅವು ದೂಸರು ಪಡೋ ಕೈ ಜೋ ಕಿ ಪ್ರಭು ಯೀಸುಮಸಿಯನ್ ಪುಟ್ತಂಗೈ ಒಂಡೈಗ ಪಳೈ ಅಚ್ಚ ಮಾಂದಿ ಇದೈ ಕಿ ಇವ್ ಪ್ರಭು ನಂಗ್ ಪಳೋಕ್ ಬಿ ಎಡುಂಗೈ ತುವಡರ್ ಸಂಗ್ವಾಲಿಡಿಟ್ ಇಂಗ ಮಾಟ ಇವ್ ಪಳೋಕ್ನು ಉಳ್ಕಂ ತಿಗ್ಗ ಸಬ್ಸೆ ಪೈಲು ಪಳೋಲೈ ವಿಶ್ವಾಸ ತಲಾಯೋಕ್ ಗವಾಯ್ಸ್ಯಾನ ಚೇತ್ ಕಿತಾಬ್ ತೆ ಸಬ್ ಮಾಂದಿಂಗ್ನ ವಿಶ್ವಾಸ ತಲಾಯೋಕ್ ಗವಾಯ್ಸರ ಪ್ರಭು ಯೀಸುಮಸಿಯಲೆ ಆಂದುಲ್ ತೆ ಇಂಗಿ ಮಾಕುನ್ ಬಿ ವಿಶ್ವಾಸ ತಲಾಯೋಕ್ ಬರೆಮಾಯ್ ನಾಯಿ ತ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸಬ್ ತಪ್ರಾಖ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಪ್ರಭು ಆಂದುಲ್ ತ ವಿಶ್ವಾಸ ತಲಾಯೋಕ್ ಮಂದನ ಉಂದಿಲೈ ಸುಪಳ ಮಾಂದಿ ಆನ್ ತೆಯು ಸಬ್ ಮಾಂದಿಂಗ್ ಊನ ಯಾನೆ ಕಿ ಪ್ರಭು ಯೀಶುನ ಬಾರತೆ ಹೇಯು ಓಲ್ ಖುದ್ ಯಾನೆ ಕಿ ಪ್ರಭು ಯೀಸುಮಸಿಯಲ್ ಅಪ್ನ ಗವಾಯಿ ತುನ್ಸ್ಯಾತೋಲೈ ಒಂಡೆ ದೂಸರು ಲೋಗೋಳ್ ಪ್ರಭು ವಿಶ್ವಾಸ್ ಕ್ಯಾನ ಪಳಾಯಿ ಕಠಿನ್ ಆಯ್ತಾಯಿ परामर्ट प्रभु यीशु मसीह पर विश्वास के सके माई तोड़म। प्रभु यीशु समय से दुनिया ते बोले ही ले, बल्कि बोल तो सब तपरो राज के अनवाले प्रभु आंदुल ते मव आशा मव भरोसा उंडे मव विश्वास सिर्फ प्रभु यीशु पर रो ही मजबूत आयना चाहिए। ये दुनिया ते माकुन सब छोड़े सियानुड़, मगर मावल परमेश्वर अपनो विश्वास उड़ून बपोड़ भी अल छोड़े की नल। ते वचन ते इवन भी लिखे माताई की पर किसी को हुड़ के ना बहुन भलो आंदन। अनेगा दूसरो खास मान दिमा कुन बते की तोड़ाई कि सासे कुन पिस्सी ते दनवालड़ ईपी मावल प्रभु ईशु पहलु मान वाला आंदुल, यानी कि प्रभु जी सातोड़ा नड्डुम तल नयो जन्म तुन येतन वाले पहलो इंसान आंदुल। यूनानी पारसी ते उन्दी अलग मांदितुन कामते ये तोड़ाई ते बदे न संबंध सासे पिस्सी ते दना मांदिता लाई। और यदि फिर दूसरो विचार तल इंदा कोम ते बोल सातोड़ इपिटल जिंदो आयन वाले पहलो इंसान आंदुल। अनेद बदे मन ता किस्सा हलायो, बल्कि सच्चो मान दियान अने बोल याने कि प्रभु यीशु मसीहल मा पाप न खातिर क्रूस तपर रो अपनो जान तुम सी तुल उंड तीसरो दिया सासी कुन पिसी ते तुल ते इदरंग ने प्रभु यीशु मा कुन बचे की तो लाई ते मावल प्रभु महानयुल अने बोले महिमता लायो कांदुल। अने बोल इंगा दूसरो मेला हलसानल बोल सातोड़ी पिटल जीव तो आसी कुन बपोड़े हलसानल अने प्रभु सुमस्याल आपी पहलो फलांदुल। अने वास्तव ते पढ़ाई सुंदर चित्रांत तमाटे गहुड़ी तुड़म की मौत तुन भी प्रभु जी वर्षियत तुल ते बोल तो मौत तल भी वर्षियत तो लई अंडे बोल यानी कि प्रभु जी मौत ता लोक तल फिर जीवन ते वापस वासियत तुल, यानी के कबर दाई ना पीट ले का मंजीता सिर्फ वड़ू ले इद महिमा वाले महंदुल ते प्रभु यीशु मसीह लांदुल जो कि फिर जिंदु आतो लई। उन्हें बोले भी इस शरीर तलासी कुन फिर जिंदगी ते हलवायोल, पर वो नोड विश्वास विश्वास जड़े झना लोड सासी भी सित्य दा नजरिया तल इस शरीर ते ताका ना कोशिश किसरे मात तो लई। अनेंगा मुन्नेडा मांदी है प्रभु संग ने वड़ी ते बादुट पर रोहना ना नावड़ प्यारोड़ित नयो नियम ते पहलो थसलुनिकुन न किताब देना नालू पढ़ता चौदह वचन ते इवन लिखे माताई उंड यदि मी करम पवित्र पोती हैले होए ते इमट पढ़ाए ध्यान तलकीन जाट मावा इवन विश्वास आंत की ईसु सासियत तुल अने फिर पिसिते तुल उन परमेश्वर बोड़ुन भी पिसु चिताता नुल बोड़ ईसु मसीहन पर विश्वास किसी सासियत तोड़ई अने प्रभु ना वचन तलमी कुन इद इंदा तोड़म की प्रभु ना वायना दिया अमर पिस्तोड़ मंदा कुमते सातोलोल मुन्ने अहले बड़े मायुम बाड़ी के पड़ा लेंगते हुकुमासी दाल पड़ुल दूत बन कानुल परमेश्वर ता तुरी ता लेंग आयल अने आगस तल प्रभु आपे रख सिवाय नुल मसीहन पर विश्वास कैन वालड़ बोड़ सासी अत्तोड़ यड़ मुन्ने ते चिकुन पिसिदा नुड़ तेन पे जा अमट बोड़ अत मेला पिसी तोड़म ते बोड़ संग बादुड़े इकट्ठा सिवड़ी ते प्रभुन संग मिले मासिदा कोम वंडे इवना में सा प्रभुन संग मंदा कोम ते इवन मांदी ने आपुस ते हिम्मत से सुचिसिम्ट वंडे तीसरो खास मांदी अमट इगा होड़ी तोड़म कि मावल प्रभु ईसु मसीहल ये दुनिया तोड़ राजलोड़ राजल आंदुल उन्हें दुनिया तोल भिसिरप वोले राजल आंदुल अने वोले इत पूरो दुनिया तोन घड़े क्यान वाले महान प्रभु आंदुल उन्हें इत मांदी बिल्कुल सच्चो है कि प्रभु यीशु मसीहन बगैर बांगे भी हलासा के मायो तो फैसला मिया कही दे कि मट बोना भक्ति कहना चाहे माई तोड़ तो ये ले सच्चो प्रभु आंदुल जो कि मिकुन भी सच्चो शांति नव जिंदगी उन्हें मिकुन छुटकारा शीर्षा के माई तो लई उन्हें मांदी वो न याने के प्रभु यीशु मसीह ना आखिरी ने सच्चो हालत त भारत भी माकुन बते के आता है अने बोल हजार वर्षा ना राजपाट ता कालते ਇਹ ਦੁਨੀਆਂ ਤੋਂ ਰਾਜਾ ਲਾਏ ਨੁਲ ਉਹਨੇ ਮੁੰਨੇ ਨਵ ਨਿਯਮ ਤੇ ਫਿਲਿਪੀਨਾ ਕਿਤਾਬ ਅਦੇਨਾ ਰਣ ਪਾਠ ਤਾਂ ਨੌ ਵਚਨ ਤਲ ਅਰੇਕੁਨ ਗਿਆਰਾਂ ਵਚਨ ਲੁਗੁਸ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਮਾ ਕੁਨ ਇਹਨ ਕਰਿਸ਼ਚਰੇ ਮਾਤੋ ਲਈ ਅਨਿਆਨਾ ਮੀਹ ਨਲ ਇਹ ਵਚਨ ਨੂੰ ਪੜੇ ਮਾਸਰੇ ਮਾਤੋ ਨਾ ਤੇ ਗਾ ਇਹਨ ਲਿਖੇ ਮਾਤਾਈ ਇਹ ਦਿਨ ਨਲ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਬੁਨ ਖੂਬ ਪੜੋਲ ਕੇ ਸੀਤੋਲ ਅਨੇ ਸਭੇ ਪੜੋਕ ਨਲ ਊਚੋ ਪੜੋਲ ਸੀਤੋਲ ਕਿ ਈਸੁ ਨ ਪੜੋਡਾ ਆਦਰ ਤੇ ਆਗਾਸ ਦੀਪ ਤੇ ਅਨੇ ਧਰਤੀ ਪਰੋਅਨੀ ਧਰਤੀ ਸਿਰ ਬੱਚੋੜਾਂ ਦੁੜ ਸਭ ਬਈ ਨਵੀਸੀ ਟੋਂਗਣੋਂ ਟੇ ਕੇ ਕਹਿਣੋੜ ਅਨੇ ਕੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਦਾਊ ਨਾ ਬੜਾਈ ਥਿਨਲ ਉਂਦੇ ਉਂਦੇ ਵੰਜਰ ਮਾਨੇ ਕਿਆਲ ਕਿ ਈਸੁ ਮਸੀਹ ਪ੍ਰਭੂ ਆਂਦੁਲ ਇਹਦੇ ਨਲ ਨਾਵੜ ਪਿਆਰੋੜਿਟ ਬਹੁ ਨਾਵਾ ਮੀਣ ਡੁਮ ਤਲ ਮਦਾ ਨਾ ਬਖਤ ਹਮੇਸ਼ਾ ਹੁਕਮ ਮਾਨੇ ਕਿੰਦੇਟ ਆਉ ਨਾਵਾ ਗੈਰ ਹਾਜ਼ਰੀ ਤੇ ਵੀ ਆਪਣੋ ਆਪਣੋ ਛੁਟਕਾਰਾ ਤਾਂ ਕਾਮ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾਂ ਇੱਜ਼ਤ ਅਨੀ ਭਗਤੀ ਤਾਂ ਸੰਘ ਨੇ ਪੂਰੋ ਕਿਉਂਟ ਪਿਆਰੋ ਭੈੜੀ ਟਨ ਸੇਲਕ ਨਿਟ ਅਨੇ ਮੁੰਨੇ ਪ੍ਰਭੂ ਮਾਕੁਨ ਇਹੁਨ ਵੀ ਵੈਚਰੇ ਮਾਤੋ ਲਈ ਬਾੜੇ ਕੀ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਨ ਵਾ ਭਲੋ ਮਰਜੀ ਤੇ ਮੇ ਕੁਨ ਤਿਆਰ ਵੀ ਅਨੇ ਲਾਯੋਗ ਵੀ ਬਨੇ ਕਿਆ ਲੈ ਮੀ ਨਡੁਮ ਤਨ ਵਾ ਕਾਮ ਤੁਨ ਕਿਆ ਤੋ ਲਈ ਤੇ ਇੱਕ ਗਾ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਵਚਨ ਮਾਕੁਨ ਬਤੇਗਾ ਤਾਈ ਕੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਪ੍ਰਭੂ ਯਿਸੂ ਮਸੀਹਨ ਉੱਚੋ ਜਗ੍ਹਾ ਤੇਰ ਤੋ ਲਈ ਤੇ ਨਾਲੂ ਨੰਬਰ ਤਾਂ ਮਾਂਦੀ ਹੈ ਕਿ ਬੁਲ ਮਾਸੇ ਪ੍ਰੇਮ ਕਿਆ ਤੋ ਲਈ ਤੇ ਇਦ ਮਾਂਦੀ ਇਦ ਬਖਤ ਤਾ ਹਾਲਤ ਤੁਨ ਉਂਡੇ ਪ੍ਰਭੂ ਨਾ ਵਿਵਹਾਰ ਤੁਨ ਬਤੇਗਾ ਤਾਈ ਜੋ ਕਿ ਬਦਨ ਵੋਲਪਨੋ ਪਿਆਰੋੜ ਲਈ ਰੀਤੋ ਲਈ ਅਨਬੋਲ ਯਾਨੇ ਕੇ ਪ੍ਰਭੂ ਯਿਸੂ ਮਸੀਹਲ ਹਮੇਸ਼ਾ ਮਾਂ ਸੰਘ ਨੇ ਪ੍ਰੇਮ ਕਿਆ ਤੋ ਲਈ ਤੇ ਇਤਲ ਪ੍ਰੇਮ ਤੁਨ ਮਾਕੁਨ ਵੀ ਦੂਸਰੋ ਤਾਂ ਸੰਘ ਨੇ ਕਹਿਣਾ ਚਾਹੀਏ ਤੇ ਇਦਨੀ ਨਲ ਮਾਕੁਨ ਪ੍ਰਕਾਸ਼ਨ ਤਾਂ ਕਿਤਾਬ ਤਲ ਵਰਿਤਾ ਨਾਲ ਚਾਹੀਏ ਅੰਡੇ ਦੋ ਨਾ ਵਚਨ ਹਨ ਜੋ ਕਿ ਮਾਸੇ ਪ੍ਰੇਮ ਤੁਨ ਰੀਤ ਆਈ ਪਿਆਰੋ ਕੇਂਜਨ ਵਾਲੇ ਡਿਟ ਪ੍ਰਭੂ ਯਿਸੂ ਮਸੀਹਲ ਸਿਰਫ ਅੱਧ ਬਖਤ ਤੇ ਮਾਂ ਸੰਘ ਨੇ ਪ੍ਰੇਮ ਹਲੇ ਰੋਲ ਜਬ ਬੋਲ ਕ੍ਰੂਸ ਤਾਂ ਪਰ ਰੋ ਆਪਣੋ ਪਰਾਂਤ ਸੀ ਤੁਲ ਬਲਕਿ ਬੋਲ ਨੈਂਡ ਵੀ ਮਾਂ ਸੇ ਪ੍ਰੇਮ ਰੀਤੋ ਲਈ ਪਿਆਰੋ ਦੋਸਤਾ ਲੁੜੀਟ ਅਨੇ ਪ੍ਰਭੁ ਯਿਸੂ ਮਸੀਹਲ ਇਦ ਵਖਤ ਤੇ ਵੀ ਮੀ ਸੇ ਪ੍ਰੇਮ ਕਿਆ ਤੋ ਲਈ ਅਨੇ ਬੋਲ ਹਮੇ ਸਭ ਨੂੰ ਸੰਗਤੀ ਤੇ ਮਾਕੁਨ ਸਭ ਤੁਨ ਇਰਾਨਾ ਚਾਹੇ ਮਾਇਕ ਤੋ ਲਈ ਅਨੇ ਬੋਲ ਮਾਂ ਵਸਭ ਤਾ ਸਰੀ ਤੁਨ ਹੁੜੀ ਤੋ ਲਈ ਓਂਡੇ ਬੋਲ ਆਪਣੋ ਨੱਤੂ ਡਜਰੀ ਅਤਲ ਮਾਕੁਨ ਮਾਂ ਵਾਂਗ ਪਾਪ ਨਲ ਛੋੜੇ ਕੇ ਸੁਤਾ ਤੋ ਲਈ ਇੰਗੇ ਨਾ ਵੜ ਪਿਆਰੋ ਰਿਟ ਮਸੀਹਲ ਯਿਸੂ ਨ ਨੱਤੂਰ ਪੜਾ ਹੀ ਕੀਮਤੀ ਆਈ ਓਂਡੇ ਇਦੁਨ ਦੀ ਸਿਰਫ ਚਿੰਨ ਲਾਇਓ ਬਲਕਿ ਇਦੁਨ ਦੀ ਸੱਚੋ ਮਾਂਦੀ ਹਨ ਓਂਡੇ ਪੁਰਾਣੋ ਨਿਯਮ ਤੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਆਪਣੋ ਲੋਗੋੜੁਨ ਕਰਹ ਤੁਲਕੀ ਨੱਤੂੜੇ ਪ੍ਰਾਨ ਮੰਤਾਈ ਓਂਡੇ ਮੁੰਨੇ ਪੁਰਾਣੋ ਨਿਯਮ ਤੇ ਲੈ ਵਿਵਸਥਾ ਤਾਂ ਕਿਤਾਬ ਅਦੇਨ ਸਤਰ ਪਾਠਤਾ ਗਿਆਰਾਂ ਵਚਨ ਤੇ ਅਮਟ ਹੁੜੀ ਤੁਲਮ ਕੀ ਬਾਲੀ ਕੇ ਮਹਿੰਦੁਲ ਤਪਰਾਨ ਨੱਤੂੜੇ ਮੰਤਾਈ ਓਂਡੇ ਅਦੇ ਨਾ ਮੀਕੁਨ ਲੋਗੋੜੁਨ ਬੀਨਤ ਪਾਰੋ ਤਰੁਤਨ ਲਈ ਸੀਤੋ ਨਾ ਕੀ ਪਰੰਤ ਲਈ ਪਸਤਾਵਾ ਕਿਸੀ ਏ ਨਟ ਬਾੜੀ ਕੇ ਪ੍ਰਾਂਤ ਕਾਰਨ ਤਲ ਨੱਤੂਡਾਲੇ ਪਸਤਾਵਾ ਆਈਤਾਈ ਤੇ ਇਹਦੇ ਕਾਰਨ ਤਲਾਂ ਇਸਰਾਇਲੁੜੁਨ ਇੰਤੋ ਨਾ ਕਿ ਮੀ ਨੱਡੁਮ ਤੇ ਬੋਲੇ ਬੀ ਨੱਤੂਡੁਨ ਮਿਨੀ ਤਿਨਮਕਾਈ ਉਂਡੇ ਬੋਲ ਪਰਦੇ ਸਿਮੀ ਵ ਨੱਡੁਮ ਤੇ ਮੰਤੋ ਲੋਏ ਤੇ ਬੋਲ ਬੀ ਨੱਤੂਡੁਨ ਬੱਪੋੜੇ ਮਿਨੀ ਤਿਨਮਕਾਈ ਤੇ ਮਾਂ ਪਰੋ ਵੀ ਇਦ ਮਾਂਦੀ ਲਾਗੂ ਆਈ ਤਾਈ ਕਿ ਮਾਕੁਨ ਵੀ ਇਦ ਮਾਂਦੀ ਤੁਨ ਖਿਆਲ ਤੇ ਇਰਨ ਆਈ ਕਿ ਬੱਪੋਲੀ ਵੀ ਨੱਤੂੜੁਨ ਹਲਤਿੰਦਾਨਾ ਚਾਹੀਏ ਬਾਲੀ ਕੀ ਵਚਨ ਤੇ ਸਾਫ ਲਿਖੇ ਮਾਂ ਤਾਈ ਕਿ ਮਹਿੰਦੁਲ ਤਪਰਾਨ ਨੱਤੂਡੇ ਮੰਤਾਈ ਤੇ ਇਦ ਵਚਨ ਤੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਮਾਕੁਨ ਵੈਚਰੇ ਮਾਂ ਤੋ ਲਈ ਕਹਿਣਾ ਹੁੰਦੀ ਬੀ ਨਤ ਪਰੋ ਬਲੀਦਾਨ ਤੁਨ ਤਰੁਤਨ ਲਾਈ ਮੀ ਪਰਾਨ ਕਰਨ ਲਾਈ ਯਾਨੀ ਕਿ ਪਰਾਨ ਤਾਂ ਛੁਟਕਾਰਾਤ ਲਾਈ ਸਿਸਿਸੀ ਤਨ ਨਾਵੜ ਪਿਆਰੋੜਿਜ ਜਬ ਮਸੀਹਲ ਯਿਸੂ ਕ੍ਰੂਸ ਤਪਰ ਆਪਣੋ ਬਲੀਦਾਨ ਤੁਨ ਸੀਤੁਲ ਤੇ ਨਾਵਾ ਇਦ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਅਨਾ ਨੱਤੂਡਾ ਅਨੀ ਉਂਦੀ ਉਂਦੀ ਬੂੰਦ ਉਹਨਾਂ ਮਹਿੰਦੁਲ ਤਲ ਦਿਕੜਨ ਲੈ ਕਾ ਪਿਰਸੁਕੁਨ ਬਾੜੋ ਵਾਸੀ ਹੱਤਾ ਹੋਏ ਤੇ ਇਹਦੇ ਨਾ ਸਾਬੂਤੀ ਤੋਂ ਵੋੜ ਰੋਮੀ ਸਿਪਾਹੀ ਸੇ ਸਕਮਾਈ ਤੋੜਈ ਬੋੜ ਉਹਨਾਂ ਯਾਨੀ ਕਿ ਪ੍ਰਭੂ ਯਿਸੂ ਨਾ ਪਸਲੀ ਤੇ भाला तुन जिसे कोन इदमादी तुन जांच के सीमा तोड़ के बोला अपनो परान तुन छोड़े किसी तो लियाल ने अन्याद बखत ते वो न मैंदुल तल ये रोंडे नत्तुर बाड़ो पसीतु ते नावड़ प्यारोडिट बोल अपनो पुरो नत्तुडुन नावा निमिवा छुटकारा तला याने की कीमत तरूप ते सिसिसी तुल उन्हें प्रभु जी अपनो नत्तुडा आखरी बूंद भी नावा निमिवा छुटकारा तलाई सिसिसी तुल उन्हें प्रभु शु अपनो जीवन तुन सीतुल की नवा जिंदगी नास आयन से पेसियानी उन्हें बोल क्रूस तपर अपनो परान तुन सीतुल ते उन्हें नाकुन वोना नतुड़ा की मन तुन घटे क्या ना बांगे भी अधिकार है ले बहुन बेगिनते लोगोड़ ए दुनिया ते किसरे मातोड़ाई ते वड़ो जानो मानो मान वाला अपनो वेसुड़ी ते यून लिखी तो लाई क्या गा उन्दी नतुड़े निंता वाले जरियाई जो कि परमेश्वर ता रग रग ताल पोंगी ताई उन्हें दूसरा ते पापीर तेरे माई तोड़ाई उन्हें अपनो सब दोस्त तंग तब्बा नू अन्ना छोड़े किसी सिया तोड़ाई उन्हें मुन्ने नयो नियम ते ही पत्रस ता पहलो चिट्ठी ते अदेना उन्दे पाठ ता 18 नी 19 वचन के पत्रस माकुन इहुन वैश्चरे मात तोलाई पुतोलिट के प्रुखड़ल वातमिया जुन्नो बेकार चाल चलन तल मिया बहुन छुटकारा आसियत्ता किद नाश आयन वाले सोनो चांदी तलेकाडा चीचकना जरियते हेले आयो पर मसीह न बलिदान ता बेशकीमत नतुड़ा जरियते आसियत्ता वो दोस्त में चुक बेदाग मियमत लेका मत तोल दुनिया हेले घड़े मायो अपुडल परमेश्वर वोन ठहरे की तुल परिंगा युपिजड़ा दियंग ने मिहनल उजागर आसियत तुल उंडेत कीमती नतुड़ा बलिदान ता कारण तल चेलल पौलुस जुआन प्रचार क्यान वाले तिमुतुस्तुन इहुन वन सिमत्तुल की वड़ुले परमेश्वर आई उन्हें मानवाना आनी परमेश्वर ता नडुमते उन्दी संगति क्या ताई यानी कि मसीह यीशु बोल यानी कि परमेश्वर अपनो ही नतुड़ा जरिया तल माकुन मावा पाप ना बंधन तल छोड़े किसी तो लाई प्यारो दोस्त लुड़ीट ते इत बातल अचंबो नी महिमा वाले मांदी ही और ये ले आंदोल जो किसारो मान वालोड़ा छुटकारा स्यान वाले आंदोल यानी कि सब मानवाना जाति तो छुटकारा स्यान वाले प्रभु आंदोल उन्हें सारू नंबर त मांदी ईद आंद की उन्हें माकुन उन्दी राज जानी अपनो परमेश्वर दाउन लाई याजक यानी कि पड़ो सेवक बनेगी तुल ते इग्गा मठ जरा सो ध्यान से कम के विश्वासी जनन बप्पोड़े भी राजल अलिन्नोड़ बहुन बेगिनती इंसान शिक्षा से आतोड़ाई उड़ परमेश्वर ता राज तोड़ याचकोड़ आंदोड़ उड़ येड़ प्रभु यीशु मसीह संग ने राज किस रहे माई नोड़ अने बोड़े बोड़े इवन वेसोड़ी वारी तोड़ाई कि राजल वास रहे मात तोड़ाई तीपी बांगे शंकता मांदी ले पर वेसोड़ी वारा न बखत माकुन रण मांदी न ख्याल इराना बिल्कुल जरूरी आई उन्हें जब बोल राजा न रूप ते वायनुल ते इस दुनियत पर रो वायनुल उन्हें सब पाप कना काम कनु नाश क्या नुल उन्हें दुनिया ते राज तुन जमे क्या ना पहले उल अपनो लोगोड़ुन उन्दी जगह ते जमा क्या नुल ते इत तो बड़ी ते प्रभु संग ने बादुट पर रो हंदा न मान दिया उंड बोल याने के प्रभु यीशु अदबखत्ते मा कुन इहुन बादुट पर रो वायनुल उंड मावल मुक्ति स्यान वाले न रूप ते वायनुल उंड बोल नवड़ान लेका अपनु नवड़ीन वोयन लाई वायनुल अनेद नवड़ी मंडली आंद बदन बोल खूब प्रेम क्या तो लाई उन्हें बोल लाई मसीहल अपनो आपतुन सिसिसीतुल प्यारो संग वाले डिट वोल नवा परांतोल प्रेमी न रूप ते वायनुल ते इदन लाई अन्ना इदमांदी तल वरियो नल्ले कि राजल वासिरे मातो लाई ओंडे यदि प्रभु ईशु मसीह सिर्फ म्यूअल राजालय आयुल होते म्यू जिंदगी परेशानी थे, पर यदि यल राजाल म्यूअल मुक्ति सियान वाले हयुलते ओंडे म्यूअल प्रेम क्यान वाले आंदोल होते फिर तो खुशी है, खुशी तो मांदी है। ओंडे नवा संबंध प्रभु संग ने पढ़ा है गहरो है, अने बोल ना बोल प्रभु आंदोल ते बोल ना कुन राजा लानी याजक अलबने के बोल, बल्कि बोल तो मा कुन राजतोल याजक बने की तो लाई। ओंडे मट वोन संग ने राज की काम परमेश्वर ने अपनो दाउन लाई इवन पढ़े मायना ना कुन पढ़ा है अच्छा लागी ताई ते गा इवन बाड़ी आईले परमेश्वर मा बोल दाऊ नावड प्यारोडिट बिना रूप ते परमेश्वर प्रभु यीशु नुल दाऊ आंदोल त्या दुरूप ते बोल मावल दाऊ हलायोल बाड़ी के अमर तो नयो जन्म ता जरिया तल परमेश्वर ता औलाद आयना अधिकार तुन ये ती तोड़ाम याने की पाले की तुलवाले मरिन लेका उन्हें आत्मा ता जरिया तल जन्म तुन ये तना जरिया तल प्रभु यीशु मसीह अपनो खुद तोल छुटकारा स्यान वाले ना माने क्या ना जरिया तल अमट इत अधिकार तुन ये ती तोड़ाम उन्हें मसीह यीशु मूंद रूप ते मरिन जगह रितो लई जो कि हमेशा तक आल तोल जगा आंदोल अने बोल याने के प्रभु यीशु मसीहल शुरू तले मर रही है ते नर्ण भी मी करूं पढ़े अच्छा मौका है कि इमट भी सच्चो नि जीव तो परमेश्वर तुन पिड़सी है नट अलते भगत पसीदना बात ते पस्तमान से बांगे फायदा अला नल ते प्रभु यीशु मसीह ना जरिया तले माकुन छुटकारा शांति उंडे नयो जिंदगी पुट सके माइताई उन्हें प्रभु से मैसी ये दुनिया ते भोली भैले ते इधे निनाले बोल सप्ता पर रो राज काने वाले प्रभु परमेश्वर आंदुल ते नेट फैसला मिया कही दे ही कि मट बोनो भक्ति की केट उन्हें मा करूं रण सर रिंग ही ते आपिडल मा कुन उन्दी सर रितुन आचा नाई उन्हें अदन पर रो ही ताका नाई प्यारो भैडी टन से लखनेट अन्याना आशा क्या तो ना कि नेट आयत कार्यक्रम तुन केंजा ना जरिया तल प्रभु ने बरकत में कुन जरूर पुटता हुए नावड प्यारोडिट तेत कार्यक्रम तुन केंजा ना जरिया तल परमेश्वर दाव में कुन सब तुन बरकत से विल आमीन।
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केंज दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुटता हुए यदि इद कार्यक्रम तुन केंजा ना बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमाट मासे इत पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी ट्रांसवर्ल रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1002 बेजन बाग नागपुर 440004 महाराष्ट्र पता उन्दी बार उन्दे केंचियनट कार्यक्रम सच्चो सरी ट्रांसवर्ल रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1002 बेजनबाग नागपुर 440004 महाराष्ट्र मावा फोन नंबर 09226738883 मावा ईमेल आईडी gondi@radio882.com मावा ईमेल आईडी उंदी बार gondi@radio882.com मुन्नेट कार्यक्रम ते मिसे फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन सप्तन बरकत सेवल।